नमस्कार. स्टोरीटेलच्या माध्यमातून आपण माझं रोज भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात. आज आपण 9 अध्यायातील 7 आणि 8 अशा 2 श्लोकांचा विचार करणार आहोत. सर्व भूतानि कौंतेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम प्रकृतिम सामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम अवंशम प्रकृतेर्वशात. या 2 श्लोकांचा अर्थ असा आहे, अर्जुना, कल्पांती सर्व भूतसृष्टी माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होते. पुन्हा पुढच्या कल्पारंभी मीच त्यांना पुन्हा उत्पन्न करतो. आपल्या प्रकृतीचं अवलंबन करून घेऊन प्रकृतीच्या अधीन असलेल्या.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.